नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. राज्यातली कायदो सुवेवस्था नियंत्रणा खाला असून गुन्यांवांच्या तपासाचे प्रमाण 88.38% आसा अशें राज्याचे पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी सांगले. पणजे पुलीस मुख्यालयात पुलीस स्थापना दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. ह्या वेळार उत्कृश्ट कामगिरी केल्ल्या सुमार 200 पुलिसांचो पदक आनी प्रमाणपत्र दिवन भोवमान जालो. ह्या वर्सा एनडीपीएस कायद्या खाला 154 गुन्यांवांची नोंद जाल्या 178 जाणांक अटक केल्या. कायदो सुवेवस्थेसयत येरादारी नियंत्रणात लेगीत गोंय पुलिसांनी मोलादीक वावर केला. पुलीस मुख्यालयाच्या नव्या इमारती खातीर सरकारान 45 कोटी रुपया मंजूर केल्या. ते भायर येता त्या वर्सा सांगी पुलीस स्थानकाच्या इमारतीसयत पोरणे गोंय पुलीस स्थानक तशेंच चोडणा आनी केरी पुलीस चौकीचे बांदकाम जातले. आल्तीन हांगा पुलीस क्वॉटर इमारतीसयत पुलीस मुख्यालयात प्रशासकीय इमारत जातली. अपघात उणे करपासयत गुन्यांवांचे प्रमाण उणे करपा खातीर विद्यालयांनी जागृतायेच्यो कार्यावळी सुरू आसा अशें पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी सांगले. गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांकां बंगळुरूच्या अलायन्स विद्यापीठा वतीन फाल्यां मानद डिलीट पदवी भेटयतले. साहित्य मळावेल्या योगदाना खातीर बंगळुरूच्या अलायन्स विद्यापीठान राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांकां मानद डॉक्टरेट भेटोवन भोवमान करपाचो निर्णय घेतला. साहित्य क्षेत्रातल्या योगदाना खातीर राज्यपालांक ही तिसरी डिलीट पदवी फावो जाल्या. केंद्र आनी आशियाई विकास बँक म्हळ्यार एडीबीन 350 दशलक्ष डॉलर्सांच्या धोरण आधारित रिणाची कबलात केल्या. हे रीण स्ट्रेंथनिंग मल्टीमॉडल आनी इंटिग्रेटेड लॉजिस्टीक इकोसिस्टम म्हळ्यार स्मायल कार्यावळीच्या दुसऱ्या उपकार्यक्रमाचो एक भाग आसा. देशातल्या रसद क्षेत्रात व्यापक सुदारणा करपाची सरकाराची ही कार्यावळ. तातूंत उत्पादन वाडोवप आनी पुरवण साखळीची लवचिकता सुदारपाचो हेतू आशिल्ले दोन उपकार्यक्रम आस्पावित आसात. आर्थिक वेव्हार खातें, उद्देग आनी अंतर्गत वेपार प्रोत्साहन खातें आनी एडीबी हांणी ही रीण कबलात केल्या. भारताच्या उत्पादन क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढोवपा खातीर भारताच्या रसद क्षेत्राची उदरगत म्हत्वाची आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान निवेदनात म्हळां. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान 30 जानेवारी 2025 मेरेन सांजेची 5 ते 9 मजगती बांदकाम सामानाची येरादारी करपी ट्रक, सिवेज टँकर, मिक्सर, म्हालाची येरादारी करपी अशी अवजड वाहनांक कळंगूट आनी बागा वाठारात प्रवेश करपाक परवानगी दिल्या. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान नातालां आनी नव्या वर्साच्या निमतान कळंगूट, कानोळी आनी बागा पंचायत वाठारांतल्या रस्त्यांचेर जावपी येरादारीचे गर्दीचेर नियंत्रण दवरपा खातीर सगळ्या प्रकारच्या वाहन पार्किंगा खातीर तात्पुरती वेवस्था केल्या. कळंगूट पंचायत वाठारांत फॅट फिश रेस्टॉरंटा लागी, बोडकी वडाकडे, परबोवाडो आनी कळंगूट पुलीस स्टेशना कुशीक बस, मिनी बस, टॅम्पो अशा अवजड वाहनांक पार्किंग वेवस्था आसतली. चारचाकी वाहना खातीर पोरयात क्रॉस, पोरयात मैदान पाटील, ज्यू सेंटरा सामकार, कळंगूट फुटबॉल मैदान, बांदोडकार पुतळो, रॉयल दामो रिसॉर्ट ताचे सामकार, बाबरेश्वर देवळा फाटल्यान आनी सहानी प्रॉपर्टी सिवेज प्रक्रिया प्रकल्प रस्तो बीग टॅप रेस्टॉरंटा फाटल्यान तशेंच नाजरी रिसॉर्टा कुशीक टिटो रेस्टॉरंटा फाटल्यान आनी तळेश्वर देवळा सामकार पार्किंग वेवस्था आसतली. ही पार्किंग वेवस्था 28 फेब्रुवारी 2024 मेरेनच्या काळा खातीर आसतली. जानेवारी 2025 म्हयन्यात अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्डधारकांक रेशन कार्डा फाटल्यान 35 किलो 45 तांदूळ फुकट दितले. प्राधान्यक्रम कुटुंबाक लावधारका फाटल्यान 5 किलो 45 तांदूळ फुकट दितले. एपीएल कार्डधारकांक 12.5 रुपया दरान प्रतिकार्ड 12 किलो 45 तांदूळ आनी 10 रुपया दरान 7 किलो गहू दितले. कल्याणकारी संस्था येवजण कार्डधारकांक 45 तांदूळ 6.15 रुपया किलो आनी गहू 4.80 रुपया किलो दरान दितले. सवाय धान्य दुकान मालकांनी 31 डिसेंबर मेरेन आपलो धान्य कोटा भरून रेशन कार्डधारकांक वितरीत करचो. रेशन कार्डधारकांनी आपलो रेशन कोटा संबंधित सवाय धान्य दुकानातल्यान व्हरपाक जाय. धान्याविशी गस्ती कागाळ असल्यार रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार वा नागरी पुरवण आनी गिरायक वेव्हार खात्याकडेन कागाळ करची. नो इयर कस्टमर म्हळ्यार केवायसी नेमांच्या कांय तरतुदींचे पालन करूंक नाशिल्ल्यान भारतीय रिझर्व्ह बँकेन मणप्पुरम फायनान्साक 20 लाख रुपयांचो दंड घाला. एनबीएफसी म्हळ्यार नॉन बँकिंग वित्तीय कंपनीची 31 मार्च 2023 मेरेन अर्थिक स्थिती संबंधी वैधानिक ऑडिट केले आनी कंपनीक नोटीस जारी केल्याचे आरबीआयन सांगले. नोटीसीक मणप्पुरम फायनान्सान दिल्ली जाप विचारात घेतले उपरांत कंपनी गिरायकांक मान्यता दितना जारी करपी प्राधिकरणाच्या पडताळणी सुवडीवरवी गिरायकांच्या पॅनाची पडताळणी करपाक अयशस्वी थारली आनी दरेका गिरायका खातीर विशिष्ट ग्राहक ओळख कोड दिवपाचे बदला विशिष्ट ग्राहकांक एकादी कोड वाटप केले अशें आरबीआयन म्हळां. शिक्षण संचालनालय राज्यात 9 आनी 10 डिसेंबराक मेगा अपार दीस मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करून मुखेल शाळांतल्या 70% विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी पुराय केल्या. मेगा अपार दिसांनी सगळ्या शाळांनी ईडीआयएससी पोर्टलाचेर विद्यार्थ्यांची म्हायती अपडेट करप आनी अपार आयडी तयार करपाचें काम जालें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.